प्रेषितांची कृत्ये अध्याय सहा. त्याकाळी शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहुद्यांनी इब्री लोकांसंबंधाने कुरकूर केली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 जणांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, इब्री लोकांसंबंधाने कुरकूर केली,
आम्ही देवाचे वचन सांगण्याची सेवा सोडून पंक्ती सेवा करावी हे आम्हास बरे वाटत नाही.
तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 प्रतिष्ठित मनुष्य शोधून काढा. त्यास आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही प्रार्थनेत व वचनसेवेत तत्पर राहू.
ही गोष्ट सर्व लोकांना बरी वाटली. नंतर विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा स्टेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पार्मिना व यहुदीय मतानुसारी निखलाव, अंत्योखियकर यास त्यांनी निवडिले. त्यास त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्याजवळ हात ठेविले. मग देवाच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेमात शिष्यांची संख्या फार वाढली. याजक वर्गातील पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली. स्टेफन कृपा व सामर्थ्य याही पूर्ण होत असता लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे. तेव्हा लिबिर्तीन नामक लोकांची सभा कुरेनेकर, अलेक्झांद्रियकर आणि किलिकिया व आसिया यातील लोकांपैकी किती एक इसम उठून स्टेफनाबरोबर वादविवाद करू लागले. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलला त्यास त्यांच्याने तोंड देवावेना.
तेव्हा त्यांनी काही लोकांस भर देऊन आम्ही याला मोशे व देव याजविरुद्ध दुर्भाषण करीत ऐकले असे म्हणण्यास लाविले.
आणि त्यांनी लोकास, वडिलास व शास्त्रास चेतविले. त्यांनी त्याचवर चाल करून त्याला धरून धर्मसभेत नेले आणि त्यांनी पुढे उभे केलेले खोटे साक्षी म्हणाले,
हा माणूस या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही. आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाके आणि मोशाने आपल्याला लावून दिलेले परिपाट बदलून टाकेल.
तेव्हा धर्मसभेत बसलेले सर्व त्याचकडे निरखून पाहत असता त्यास त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.